खरेखर संघा इतिहास कहू द्या देशाला
सांगायची इतिहास गरज नाही कारण माणसांना या ठिकाणी माणसांच्या मनावरती अधिराज्य केलेला हा बैलजोड बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात या ठिकाणी या बैलांचं नाव घेतलं जाणार हिरो जाणार
एक अड्डे का।